हा एक साधा श्वासावर लक्ष केंद्रित करणारा व्यायाम आहे, ज्याचा उपयोग तणाव कमी करून शांत होण्यासाठी होऊ शकतो. सुरुवातीला स्वतःसाठी एखादी आरामशीर जागा निवडा. पाठ ताठ करून आपले शरीर मोकळे करा. व्यायामासाठी तुम्ही तयार झालात की आपले डोळे बंद करा. आता आपल्या मनात चालू असणाऱ्या असंख्य विचारांकडून आपल्या श्वासांकडे लक्ष केंद्रित करा. आपल्या श्वासांच्या घेण्याच्या नेहमीच्या पद्धतीत बदल न करता फक्त आपल्या श्वास आणि उच्छ्वासाचे निरीक्षण करा. असेच रिलॅक्स राहून पुढची काही मिनिटं आपल्या श्वासाकडे लक्ष द्या. तुमच्या मनात इकडचे तिकडचे विचार येणं साहजिक आहे. जेव्हा आपलं लक्ष आपल्या श्वासांकडून इकडे तिकडे भरकटत आहे असं तुम्हाला जाणवलं, तर त्याची मनात फक्त नोंद घेऊन पुन्हा आपले मन श्वासांकडे वळवा. श्वास आत घेताना आणि बाहेर सोडताना तुमच्या नाकपुड्यांना हवेचा जो स्पर्श होतो आहे त्याची नोंद घ्या. प्रत्येक श्वासाबरोबर तुमची छाती कशी वर खाली जाते आहे त्याकडे लक्ष द्या आणि आपल्या शरीराला त्यासोबत काय जाणवतं याकडे बारीक लक्ष द्या. पुढचे काही क्षण असेच श्वासांवर लक्ष केंद्रित ठेवा. जेव्हा तुमची तयारी होईल तेव्हा पुन्हा आत्ताच्या क्षणाकडे परत या, त्या ठिकाणी जिथे तुम्ही आत्ता प्रत्यक्षात आहात. हळूहळू आपले डोळे उघडा. तुमचा श्वास हे एक असं साधन आहे जे गरज पडेल तेव्हा नेहमी तुमच्या सोबत असेल.